अवघे मी पण राममय करण्याची संतांची तळमळ शब्दात कशी वर्णावी. एकच भाव जे जे नश्वर तेते सरावे, एकच उरावे राम नाम. रामदासांसारखे संत शिरोमणीच रामरायाला त्याच्या ब्रीदाचं स्मरण देऊ शकतात. देवालाच देवाची आण घालून उद्धार करा हे सांगणं, ही भक्तीची उत्कटता आपल्या हृदयात उगवली तर आपल्यातही सामर्थ्य येईल. रामदासांच्या शब्दातच सांगायचं तर, माझे सर्व जावो नाम तुझे राहो.
माझे सर्व जाऊ नाम तुझे राहो. माझे सर्व जाऊ नाम तुझे राहो. माझे सर्व जाऊ नाम तुझे राहो. हाची माझा भाव, हाची माझा भाव, अंतरीचा माझे सर्व जाऊ नाम तुझे राहो. माझे सर्व जाऊ नाम तुझे राहो. पतित पावन नाम हे जाईल, पतित पावन नाम हे जाईल, पतित पावन नाम हे जाईल. मग कोण राहील, मग कोण राहील, तुझ पाशी मग कोण राहील, तुझ पाशी, तुझ पाशी माझे सर्व जाऊ नाम तुझे राहो. माझे सर्व जाऊ नाम तुझे राहो. या लागी राघवे भक्ता उद्धरावे, या लागे राघवे, या लागे राघवे भक्ता उद्धरावे, या लागे राघवे. उद्धरावे या लागे राघवे, आ या लागे राघवे, या लागे राघवे भक्ता उद्धरावे. आपुले राखाले ब्रीद देवा, आपुले राखाने, आपुले राखाने ब्रीद देवा, ब्रीद देवा माझे सर्व जाओ, नाम तुझे राहो माझे सर्व जाओ, नाम तुझे राहो हाची माझा भावो, हाची माझा भावो अंतरीचा माझे सर्व जाओ, नाम तुझे राहो रामदास म्हणे देवा तुझी आण, रामदास म्हणे म्हणे रामदास म्हणे, रामदास म्हणे रामदास म्हणे रामदास म्हणे रामदास म्हणे रामदास म्हणे देवा तुझी आण ब्रीदासाठी प्राण, ब्रीदासाठी प्राण ब्रीदासाठी प्राण ब्रीदासाठी प्राण ब्रीदासाठी प्राण देईजे तो ब्रीदासाठी प्राण देईजे तो देईजे तो माझे सर्व जाओ, नाम तुझे राहो माझे सर्व जाओ, नाम तुझे राहो हाची माझा भावो, हाची माझा भावो अंतरीचा माझे सर्व जावो, नाम तुझे राहो नाम तुझे राहो नाम तुझे राहो।